आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात. लॉकडाऊनची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली, अफवा पसरवल्यास कारवाईचा इशारा. इंधन खरेदीवर लावलेले तात्पुरते प्रतिबंध जिल्हा प्रशासनांकडून रद्द. मुंबईत 2 दिवसीय पल्स वैद्यकीय परिषदेचं उद्घाटन आणि राज्यात 11 नवीन स्वयंचलित कृषी हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या किमतींपासून ग्राहकांना संरक्षण मिळेल. याव्यतिरिक्त डिझेलच्या निर्यातीवर 21.5 रुपये प्रतिलिटर आणि विमान इंधनावर 29.5 रुपये प्रतिलिटर दराने शुल्क आकारण्यात आलं आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. त्या म्हणाल्या,
विदेश में मार्केट में दाम बढ़ रही है क्रूड का, उसके कारण पेट्रोल और डीजल का, ETF का. माननीय प्रधानमंत्री जी ने ये चाहा कि कंस्यूमर का प्राइस बढ़ना नहीं है. उसके कारण हम निर्णय दिए हैं कि ऑयल मार्केटिंग कंपनीज को सपोर्ट दें और जिससे वो ज्यादा दाम में खरीदने वाली चीजों को सरकार उनको मदद करेगी, मगर जनता के ऊपर रेट बढ़ाना नहीं होना चाहिए. आज इस निर्णय के कारण सप्लाई कमी नहीं होगा, सप्लाई में अवेलेबिलिटी में कमी ना होगा, जनता को डीजल भी पेट्रोल भी क्रूड भी मिलेगा.
सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांना दिलासा देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम हा तेल कंपन्या तसंच सरकारकडून वहन केला जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. देशात लॉकडाऊन लागण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले,
लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्याने वाढवून 50% नेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी टंचाईच्या भीतीपोटी इंधन खरेदी करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान अशा टंचाईच्या भीतीमुळे वाढलेल्या इंधन खरेदीला प्रतिबंध म्हणून काही जिल्हा प्रशासनांनी इंधन विक्रीवर घातलेली मर्यादा रद्द केली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना तसंच परभणीच्या जिल्हा प्रशासनाने 2 दिवसांपूर्वी जारी केलेले याबाबतचे आदेश रद्द केले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना याबाबत केलेल्या आवाहनात जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत होत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
माझी समस्त नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण पॅनिक होऊ नका, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलचा साठा मुबलक आहे, सातत्यानं तो येतो आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी करून जास्तीचं पेट्रोल आणि डिझेल घेतल्यामुळे टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होती आहे. तरी माझी नागरिकांना विनंती आहे, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलची कुठलीही टंचाई नाही आहे, टंचाई होणार सुद्धा नाही आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही नागरिकांना पेट्रोल डिझेलची पॅनिक खरेदी किंवा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन केलं आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांची कर्डिले यांनी आज बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते. पेट्रोल पंप धारकांनी मांडलेल्या अडचणींचंही यावेळी निराकरण करण्यात आलं. पेट्रोल पंप धारकांच्या मागणीनुसार इंधन उपलब्ध करून देण्याबाबत तेल कंपन्यांना सूचना करण्यात आल्या. तसंच आवश्यकतेनुसार पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांना देण्यात आल्या. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही नागरिकांना आपल्या गरजेपेक्षा अधिक इंधनाची खरेदी करू नये असं आवाहन केलं आहे. अफवांमुळे नागरिक गरजेपेक्षा अधिक इंधन भरत असल्यामुळे टंचाई सदृश स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
सप्लाय आपल्याकडे पुरेसा आहे आणि आपण स्वतःसाठी सुद्धा जेवढं आपल्याला गरज असेल तेवढाच पेट्रोल आणि डिझेलचा वापर करा. जास्त साठा करू नका आणि घाबरू नका, पॅनिक होऊ नका. आपल्याकडे रिफिलिंग कंटिन्युअसली सुरू आहे. तर मी सगळ्यांना हेच परत आवाहन करते की आपण जेवढा पेट्रोल डिझेलची गरज आहे तेवढंच पेट्रोल डिझेल वापरा.
अहिल्यानगर इथं घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून देणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचा साथीदार मात्र फरार झाला. त्याच्याजवळून 33,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेकडून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैसर्गिक वायूच्या कथित अपहार प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि उद्योजक मुकेश अंबानी यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. कृष्णा गोदावरी खोऱ्यातील ओएनजीसीच्या विहिरींमधून 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या नैसर्गिक वायूचा अपहार झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिरात रामनवमीचा उत्सव आज साजरा झाला. दुपारी 12 वाजता रामलल्लांचा जन्मसोहळा पार पडला. त्यावेळी सूर्यकिरणांमुळे रामलल्लाच्या कपाळावर सूर्यटिळा पाहायला मिळाला. रामलल्लांचं दर्शन, पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अयोध्येत आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनचं प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने देशभरात आणखी 68 ट्रान्समीटर उभारण्यास परवानगी दिली आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. यासाठीच्या 2,539 कोटी रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या प्रसारणाची व्याप्ती 70% (81%) होणार आहे. दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या 3 महानगरांमध्ये आकाशवाणीने मीडियम वेव्ह बँडवर डिजिटल प्रसारण सुरू केल्याची माहितीही मुरुगन यांनी दिली. मुंबई इथं आज 2 दिवसीय पल्स वैद्यकीय परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. राज्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असून यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा, रेफरल प्रणाली आणि डिजिटल हेल्थवर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या परिषदेत राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या पुढील दशकासाठी महत्वाचा रोडमॅप मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांचा फेब्रुवारी महिन्याचा लाभ येत्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरू राहणार असल्याचा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिकचं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी बळी पडलेल्या पीडित महिलांचे फोटो समाज माध्यमावर पसरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सातपूर इथल्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित चित्रफिती काही लोकांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते, ते सोशल मीडिया साईटवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामानावर आधारित कृषीविषयक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे महाराष्ट्रात 11 नवीन स्वयंचलित कृषी हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. मिशन मौसमच्या दुसऱ्या टप्प्यात ही हवामान केंद्र उभारली जातील. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग असून 2026 अखेरीपर्यंत अशा प्रकारची 200 केंद्र देशात उभारण्याचं उद्दिष्ट आहे. या नव्या केंद्रांमुळे कृषी हवामान विषयक निरीक्षण अधिक सक्षम होतील आणि शेतकऱ्यांना हवामानाधारित अचूक सल्ला देणे शक्य होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर चढ्या दराने विकणाऱ्या गॅस एजन्सीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात. लॉकडाऊनची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली, अफवा पसरवल्यास कारवाईचा इशारा. इंधन खरेदीवर लावलेले तात्पुरते प्रतिबंध जिल्हा प्रशासनांकडून रद्द आणि राज्यात 11 नवीन स्वयंचलित कृषी हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.